नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 मार्च ते 27 मार्च 2026 मेरेन जावपाचे आसा हे विशींची अधिसुचोवणी राज्यपालांनी जारी केल्या. सरकार तुमच्या दारी कार्यावळ 6 फेब्रुवारी सावन गोंयच्या 12 म्हालांनी सुरू जातली अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. बेकार आनी अकुशळ तरणाट्यांक खाशेले कुशळटाय प्रशिक्षण दितले आनी उपरांत प्लेसमेंटूय दितले अशें मुखेलमंत्र्यांनी आयज जाहीर केलें. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज उजो पालोवपी दळ आनी आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या बसकेची यजमानकी चलयली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी गोंय पुस्तक महोत्सवाचें आयज उक्तावण जालें. आतां पुराय खबरो. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 मार्च ते 27 मार्च 2026 मेरेन जावपाचे आसा हे विशींची अधिसुचोवणी राज्यपालांनी जारी केल्या. हे अधिवेशन सेगीत जावचें ना, अधिमदीं विसव घेवन ते 14 दीस चलतले. हे अधिवेशनांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे 2026-27 वर्साचो अर्थसंकल्प सादर करतले. केंद्रीय अर्थसंकल्प जाल्या उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे दर वर्सा अर्थसंकल्प सादर करतात. अंदू परत मार्च म्हयन्यांत राज्याचो अर्थसंकल्प सादर जातलो. अर्थसंकल्प सादर करपाची प्रक्रिया सुरू जाल्या. जानेवारी सावन तरेकवार खात्यांच्यो बसका घेवपाक सुरवात जाल्या. सरकार तुमच्या दारी कार्यावळ 6 फेब्रुवारी सावन गोंयच्या 12 म्हालांनी सुरू जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ह्या मोहिमेक 80% प्रतिसाद मेळटा. दर दिसा ह्या कार्यावळीत वट्ट 2 ते 2500 नागरीक वांटो घेतात अशी माहिती तांणी दिली. 6 फेब्रुवारीक फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात सरकार तुमच्या दारी ह्या कार्यावळीची सुरवात जातली अशी ताणें सांगले.
सरकार तुमच्या दारी ह्याचो कार्यक्रम पहिलो कार्यक्रम व 6 फेब्रुवारी 2026 शुक्रारा फोंड्या हांगासर राजीव कला मंदिर हांगासर जातलो. सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमातल्यान लोकांक वेगवेगळे आपले सर्टिफिकेट्स ज्यो जाय पळय थंयसर ऑन द स्पॉट दिवपाचे प्रोविजन आमी करतात. 6 फेब्रुवारी 2026 सकाळी 9 पासून सांजे 5 पर्यंत गव्हर्नमेंटाच्या सगळे ऑफिसर्स या राजीव कला मंदिरात अवेलेबल असतले. सगळ्या योजनेचो फायदो फोंडा तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी घेवचो.
गोयकारांनी ह्या उपक्रमाचो लाव घेऊन सरकारी योजना आणि सुविधांचो लाव घेवचो असे ताणी म्हणला. बेकार आणि अकुशळ तरणाट्यांक खाशेले कुशळटाय प्रशिक्षण दितले आणि उपरांत प्लेसमेंटूय दितले असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज जाहीर केले.
आमच्या मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि RDA डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवा यांच्या वतीतल्यान दीनदयाळ उद्योग ग्रामीण कौशल्य योजना डिपार्टमेंट ऑफ द रुरल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवा यांच्या वतीतल्यान ही योजना सुरू करता. इट इज द ट्रेनिंग इन द टॉप जॉब प्रोफाईल आणि जॉब सेक्टर्स. हातूंतल्यान जे भुरगे 8 to 10 पास पर्यंत असा असे अनएम्प्लॉयड भुरगे हांकां 3 महिन्यांची आणि 6 महिन्यांची ट्रेनिंग देऊन त्यांना एम्प्लॉयड करपाचे सरकारान ठरवला.
हे प्रशिक्षण पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, लॉजिस्टीक आणि वेगवेगळ्या उद्योगा खातीर असतले. दिसाक 160 रुपया भत्तो, तेचपरी फुकट जेवण आणि हॉस्टेल सुविधा ह्या प्रशिक्षणावरवी दितले. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य रोजगार येवजणे खाला केंद्र सरकाराच्या जोडपालवान गोंय सरकार ही येवजण चालीक लायता. 18 ते 35 वर्सां पिरायेच्या गटातल्या तरणाट्यांक आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खातीर तशेंच दिव्यांग आशिल्ल्यांक आणि 18 ते 45 वर्सां पिरायेच्या बायलांक हातूंत प्रशिक्षण दितले. 3 आणि 6 महिन्यांच्या कालावधीचे वेगवेगळे प्रशिक्षण दितले. 300 जणांचो प्रत्येकी 1 बॅच आसतलो. गोंयच्या 12 म्हालांतल्या 17 वाठारांनी हे प्रशिक्षण दितले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. सुरक्षा नेमाक पालव दिवपासयत फायर NOC बेगिनात बेगीन दिवपाचे निर्देश उजो पालोवपी खात्याच्या अधिकाऱ्यांक दिल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी परवरी मंत्रालयात उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतली. वेवसाय सुलभीकरण प्रक्रियेचो भाग म्हूण फायर NOC थारावीक वेळेत मेळपाक जाय. फायर NOC दिवपाच्या प्रक्रियेचो मुखेलमंत्र्यांनी बसकेत नियाळ घेतलो. शॅक तशेंच तात्पुरत्या वेवसायीक आस्थापना खातीर तात्पुरती NOC दिवपाचे आदेश मुखेलमंत्र्यांनी दिल्यात.
फायर डिपार्टमेंटात जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एक फायनलाइज करचे ताज्या खातीर त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिला. विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ अ टाइम त्यांच्यानी जो असा पण हे दिवच्यो. आम्ही ज्याका म्हणतात की 5 वर्सां फॉर द एखाद्या बिझनेस एस्टॅब्लिशमेंटात, बट जो टुरिझम लाईनीन शॅक्स आणि यांच्या खातीर असतात त्यांना टेम्पररी NOC लागतात. त्या पद्धतीच्यो टेम्पररी NOC सुद्धा 6 महिन्या खातीर त्यांच्यानी इश्यू करच्यो. केल्या उपरांत त्यांच्यानी इन्स्पेक्शन करचे आणि टाइम टू टाइम त्यांच्यानी ते ऑनलाईन पद्धतीत सबमिट करच्यो.
ते भायर संसाधनां प्रतिसाद यंत्रणा आनी कार्यकारी तयारीचें मुल्यांकन केलें आनी कार्यक्षमताय समन्वय आनी भौशीक सेवा दिवप घटमूट करपाचे अधिकाऱ्यांक निर्देश दिले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेलो खबरो. गोय पुस्तक महोत्सवाचे उक्तावण आयज कांपाल मैदानार मुखेलमंत्र्यांनी केले. ह्या वेळार नॅशनल बूक ट्रस्टाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, तरुण भारताचे मुखेल किरण ठाकूर, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार आनी खेळा संचालक अजय गावडे हाजीर आशिल्ले. गोयातल्या अशा तरेचे पुस्तक प्रदर्शनावरवी नवे लेखक तयार करपाक मजत जातली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोय हे एक सुसंस्कृत आनी शिकिल्ले राज्य हाचेर तांणी भर दिलो. ह्या उत्सवाची संकल्पना म्हळ्यार कथांचो सागर. 6 ते 8 फेब्रुवारी मेरेन हो महोत्सव जातलो आनी तातूंत नामनेचे कलाकार, पत्रकार आनी हेर मळावेले मानेस्त वांटो घेवपाची आस्त आसा. ह्या महोत्सवांत 200 वयर स्टॉल आसात. कोंकणी, मराठी, इंग्लीश ह्या सारक्या जायत्या भाशांतल्या पुस्तकांचेर पर्यटकांक 10% सवलत मेळटली. महोत्सवांत प्रवेश फुकट आसा. आयज कोंकणी राजभास दीस. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी समेस्त गोंयकारांक कोंकणी राजभास दिसाच्यो उर्बेभरीत परबीं दिल्यात. कोंकणी ही फकत उलोवपाची भास न्ही, तर तो आमचो स्वास, आमची संस्कृताय आनी आमचें दायज आसा अशें तांणी समाज माध्यमावेल्या संदेशांत म्हणलां. मजगतीं पणजेच्या संस्कृती भवनांतल्या गोंय राज्य केंद्रीय ग्रंथालयांत आयज कोंकणी राजभास दीस मनयलो. 4 फेब्रुवारी 1987 दिसा कोंकणी ही गोंयची एकमेव राजभास म्हूण जाहीर केल्ली. त्या दिसाचो उगडास म्हूण हो दीस मनयतात. ह्या कार्यावळीचे मुखेल सोयरे म्हूण गोंय विद्यापीठाचे कोंकणीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ हनुमंत चोपडेकार हजर आशिल्ले. आमची मुळां जाणून घेवप म्हत्वाचें आसा आनी तातूंत भाशेचो व्हड वांटो आसा. कोंकणी राजभास दिसाचो हो उत्सव सामान्य मनशा खातीर आसचो आनी सगळ्यांनी ताचें म्हत्व वळखुपाक जाय अशें तांणी ह्या वेळार सांगलें. कोंकणी राजभास करपाच्या धैर्यपूर्ण संघर्शांतल्या खिणांचेर नामनेचे कोशकार आनी व्याकरणकार दामोदर घाणेकार हांणी उगडास केलो. ह्या वेळार कोंकणी लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक आनी हेर मानेस्त हाजर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो संवादात्मक कार्यक्रम परिक्षा पे चर्चा 2026 शुक्रारा 6 फेब्रुवारी दिसा जावपाचो आसा. ह्या कार्यावळी वेळार मानाधिक प्रधानमंत्री परिक्षे संबंदीत ताण पयस करपाक विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतले. परिक्षेची तयारी, ताण वेवस्थापन आनी वैयक्तीक उदरगती विशीं म्हत्वाची चर्चा ह्या वेळार जातली. ही कार्यावळ दूरदर्शनाचेर सकाळी 10 वरांचेर डीडी नॅशनल, डीडी न्यूज आनी डीडी इंडिया ह्या चॅनलाचेर प्रसारीत जातली. तशेंच आकाशवाणीच्या सगळ्या चॅनलाचेर ताचें प्रसारण जातलें. राज्यातल्या सगळ्या शाळांनी ही कार्यावळ आपल्या विद्यार्थ्यांक दाखोवपाक फावो ती तजवीज करची असे GSCERT मागला. भौशीक बांदकाम खात्यान 8 फेब्रुवारीक आयतारा सांजे 8 वरां ते सोमार सकाळी 8 वरां मेरेन बोरी पूल येरादारी खातीर पुरायपणान बंद करपाची अधिसुचोवणी जारी केल्या. रस्त्याचे उरिल्ले दुरुस्तीचें काम बेगीन पुराय करपाक मेळचें म्हूण हो निर्णय घेतला. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 34.5 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21 अंश सेल्सियस नोंद जाला. खेळ. धेंपो स्पोर्ट्स क्लबान FC गोयाक टायब्रेकरात 5-8-4 अशें हारावन गोंय पुलीस कप फुटबॉल सर्तीच्या फुडल्या फेरये खातीर पात्रताय मेळयली. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचें अर्थसंकल्पी अधिवेशन 6 मार्च ते 27 मार्च मेरेन जावपाचें आसा हे विशींची अधिसुचोवणी राज्यपालांनी जारी केल्या. सरकार तुमच्या दारी कार्यावळ 6 फेब्रुवारी सावन गोंयच्या 12 म्हालांनी सुरू जातली अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. बेकार आनी अकुशळ तरणाट्यांक खाशेले कुशळटाय प्रशिक्षण दितले आनी उपरांत प्लेसमेंट दितले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी जाहीर केले. गोंय पुस्तक महोत्सवाचे आयज मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज उजो पालोवपी दळ आनी आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या बसकेची यजमानकी चलयली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.